नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो,
मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. तुम्हाला काही अडचण आहे का एटीएम संबंधित?
यु नो इंग्लिश?
होय, मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही समजू शकतो. होय, मी तुमची मदत करू शकतो. कृपया तुमची समस्या सांगा.
कम्प्युटर
मला समजत नाही. कृपया तुम्ही काय म्हणताय ते सोप्या शब्दात सांगा. मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल.
मदर लँग्वेज तमिल.
मला माफ करा, मी मराठी आणि इंग्रजीमध्ये मदत करू शकतो, तमिळमध्ये नाही. तुम्ही इंग्रजी किंवा मराठीत तुमची समस्या सांगू शकता का?
इंग्लिश नाही. हॅलो,
मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. तुम्हाला एटीएम संबंधित काही अडचण आहे का?
हिंदी वेळ बघ.